93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये नाशिक मधल्या स्वच्छता गृहांबद्दल इकडे जरा बोलणं सुरू आहे. आणि एक फार विचित्र घटना घडली गेल्या वर्षी फुलेनगर मधल्या एका शौचालयामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि ह्या गोष्टीचं कारण सुद्धा हेच होतं. प्रातपविधीसाठी जाण्यावरून काहीतरी वादविवाद झाले आणि त्यामुळे हा प्रकार घडला. मोठ्या प्रमाणावर फुलेनगरमध्ये नागरी वस्ती आहे पण या तुलनेत जी स्वच्छतागृह आहेत शौचालय आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे शौचालय जाण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या होण्याचा एक निर्घृण प्रकार घडला. हा प्रश्न किती तीव्र आहे याची जाणीव या एका प्रकारावरून आपल्याला खरंच व्हायला हवी. आणि ह्या गोष्टीमुळे का होईना नाशिक महानगरपालिका प्रशासन जाग यायला हवी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर हा तर झाला फुलेनगर मधला प्रश्न. आणखीनही जे विभाग आहेत नाशिक मधले त्यांमध्ये सुद्धा परिस्थिती अत्यंत भयंकर होत चाललेली आहे. जरा बोलूयात त्यांबद्दलही बोलूयात पण एकूणच या विषयासंदर्भात तुमच्या मनातले काय विचार आहेत जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. चार ट्रॅक्स प्ले करतोय थोडा वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.